आजच्या भागवतम वर्गामध्ये सर्व भक्तांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज श्रीमद भागवतातील स्कंद 9 अध्याय क्रमांक 2 आणि श्लोक नंबर आहे 1, 2 आणि 3 याच्यावर आपण थोडी चर्चा करण्याचा प्रयत्न करू. तर या ठिकाणी मनुपुत्रांचे वंश या अध्यायाचं शीर्षक आहे. तर या ठिकाणी मनूंच्या वंशातली वंशावळीचं वर्णन शुकदेव गोस्वामी राजा परीक्षित महाराजांना वर्णन करून सांगतायत. आणि या मनूंची वंशावळ सांगत असताना अनेक पिढ्यान पिढ्या त्यांची नावं अशी एकामागून एक यादीप्रमाणे घेतली जात आहेत. कारण ज्या वंशामध्ये भगवंतांचे थोर भक्त जन्माला आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत भगवंतांनी अतिशय सुंदर लीला केलेल्या आहेत, त्या लीलांच्या माध्यमातून भक्ती मार्गात प्रगती करणाऱ्या साधकांना प्रेरणा भेटेल असा जर विषय त्या मनुवंशामध्ये असेल तर त्याची विस्तारित चर्चा होते, नाहीतर एकामागून एक अशी नावं घेतली जातात आणि पुढे चर्चा ही भागवतमची वाढत जाते. तर या ठिकाणी सुद्युम्न यांनी, जे वैवस्वत मनुचे पुत्र होते, यांनी वानप्रस्थ आश्रम स्वीकारला. त्यानंतर वैवस्वत म्हणून पुन्हा पुत्र प्राप्ती व्हावी यासाठी यमुनेच्या काठी जाऊन 100 वर्ष तपस्या केली. त्यानंतर त्यांना 10 पुत्र प्राप्त झाले. त्यानंतर या सर्व पुत्रांना त्यांनी आध्यात्मिक प्रशिक्षणासाठी गुरुकुलमध्ये पाठवलं. त्यापैकी पृषद्र नावाचा हा जो त्यांचा पुत्र होता, यांनी त्या गुरुकुलमध्ये राहत असताना एक व्रत घेतलं, ते म्हणजे गोरक्षणाचं व्रत घेतलं. आणि याची पुढे चर्चा फार सुंदर होईल. त्याच्या हातून चुकून गायीचा वध होतो, त्यानंतर फार सुंदर चर्चा आहे, तर याची चर्चा पुढे होत राहील. तर तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद सांगतात की एक क्षत्रिय जो असतो, क्षत्रियाचं अनेक कर्तव्य आहे, त्यापैकी गोरक्षण हे देखील एक प्रमुख कर्तव्य आहे. परंतु आजकालची जी परिस्थिती आहे, प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात की जी गोमाता पूजनीय आहे अशा गोमातेला कत्तलखान्यामध्ये पाठवलं जातं आणि त्या ठिकाणी अत्यंत निंदनीय घृणास्पद गायींची हत्या केली जाते. आणि असं जे घडतंय याच्यामागे जे काही पापाची जी प्रतिक्रिया आहे, म्हणून प्रकृतीचे जे नियम आहेत हे नियम तंतोतंत अशी विरुद्ध प्रतिक्रिया प्रकृती देत असते प्रत्येक क्रियेला. जय शुश्रीराधा गोविंद देव भगवान की जय. शुश्रीराधा विजय गोविंद भगवान की जय. निताय गौरचंद्र भगवान की. तर आजची परिस्थिती आपण पाहतोय, तर कित्येक निष्पाप जीवांची हत्या झालेली आणि त्या आत्म्यांचा जो आक्रोश आहे तो आक्रोश आज बदला घ्यायला उठलेला आहे. म्हणून आज प्रत्येक मनुष्य भीतीने जीवन जगतोय. तर याच्यामध्ये जे काही आपण पाप कृत्य केलेलं याचाच परिणाम म्हणून ही परिस्थिती आहे, याच्यावर अधिक बोलायला नको. तर आज मी अतिशय सुंदर विषयावर चर्चा करणार आहे. काही दिवसांपूर्वी मी चैतन्यचरितामृत ग्रंथचा अध्ययन करतोय, याच्यामध्ये मला खूप आनंद आणि प्रेरणा भेटली भक्ती करण्यासाठी. तर त्याच्यापैकी अनेक विषयांची चर्चा या चैतन्यचरितामृत ग्रंथामध्ये केलेली आहे. तर त्यापैकी एक जो विषय आहे त्याची मी या ठिकाणी सुंदर चर्चा करण्याचा आपण प्रयत्न करू. तर श्री चैतन्य महाप्रभूंच्या खूप सुंदर लीला आहेत आणि महाप्रभूंनी कित्येक भक्तांना प्रत्यक्ष उपदेश केलेले आहेत. तर त्या अनेक उपदेशांपैकी प्रमुख जे उपदेश आहेत, रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी या दोघांना जे उपदेश दिलेले आहेत हे खूप महत्वपूर्ण उपदेश आहेत. त्यापैकी रूप गोस्वामींना जे उपदेश केलेले आहेत त्याची आज आपण चर्चा करणार आहोत. तर चैतन्य चरितामृत मध्ये मध्य लीला अध्याय 19 याच्यामध्ये ही चर्चा येते. तर याची पार्श्वभूमी अशी आहे, श्री चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीमध्ये राहत असताना हे दोघेही रूप आणि सनातन नवाब हुसेन शाह या मुस्लिम राजाकडे मंत्रीपदावर असतात आणि याच्या अगोदर यांची रामकिली या ठिकाणी भेट झालेली असते आणि त्यानंतर यांची खूप तीव्रता वाढलेली असते की मला महाप्रभूंना भेटायचंय. तेव्हा रूप गोस्वामी सेवानिवृत्त होतात आणि चैतन्य महाप्रभूंना भेटण्यासाठी येत असतात. तर त्या अगोदर ते एका त्यांच्या विश्वासू भक्ताला जगन्नाथपुरीमध्ये पाठवतात की महाप्रभू कुठे आहेत, निरोप घेऊन या. तर ते भक्त बंगालमध्ये येतात आणि म्हणतात की श्री चैतन्य महाप्रभू वृंदावनला गेलेले आहेत. आणि तेव्हा ही बातमी समजल्यानंतर रूप गोस्वामींना फार आनंद होतो. रूप गोस्वामी सर्व काही आपला धनाचा योग्य विल्हेवाट लावून आपले जे लहान बंधू असतात अनुपम, त्यांचंच नाव वल्लभ भट्ट देखील असतं, हे अनुपम जे जीव गोस्वामींचे पिता असतात, हे अनुपम आणि रूप गोस्वामी दोघेही बंधू हे वृंदावनला जाण्यासाठी निघतात. आणि त्याचवेळी जात असताना हे प्रयागला पोहोचतात तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू देखील वृंदावन यात्रा करून प्रयाग या ठिकाणी आलेले असतात. आणि प्रयागला आलेले असताना अनेक अनेक हजारो लोक श्री चैतन्य महाप्रभूंच्या संघाचा फायदा घेत होते. महाप्रभूंचं दर्शन केल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला कितीही पापी असो दुराचारी असो त्यांना कृष्ण प्रेमाची प्राप्ती व्हायची. काही जण हसायचे, काही जण रडायचे, हरिनामाचा जोर जोरात उच्चारण करायचे. जेव्हा हे दृश्य श्री रूप गोस्वामींनी पाहिलं तेव्हा त्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी लांबूनच श्री चैतन्य महाप्रभूंना प्रणाम केला आणि म्हणाले, अनुपमला म्हणाले की अनुपम, या प्रयाग ठिकाणी गंगा आणि यमुनेचा संगम आहे, परंतु कित्येक वर्षापासून हा संगम या ठिकाणी अस्तित्वात आहे, परंतु एवढ्या लोकांना भगवंतांच्या प्रेमात या संगमाने देखील बुडवलेलं नाही, एवढं श्री चैतन्य महाप्रभूंनी या लोकांना कृष्ण प्रेमामध्ये बुडवलेलं. आणि प्रत्येक व्यक्ती अतिशय दिव्य असा आध्यात्मिक आनंदाचा अनुभव करतोय. आणि तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू हे दोघेही बंधू लांबूनच प्रणाम करतात. त्यानंतर चैतन्य महाप्रभू त्या ठिकाणी राहत असणारे एक ब्राह्मण असतात वल्लभ भट्ट, हे भविष्यामध्ये वल्लभाचार्य संप्रदायाचे प्रमुख आचार्य बनतात. तर यांच्या घरी श्री चैतन्य महाप्रभू भिक्षा म्हणजे भोजन करण्यासाठी जातात आणि त्यावेळेस चैतन्य महाप्रभूंच्या सोबत वल्लभ सानोडिया ब्राह्मण जे वृंदावनचे असतात ते देखील चैतन्य महाप्रभूंच्या सोबत असतात आणि त्याचबरोबर बलभद्र भट्टाचार्य जे चैतन्य महाप्रभूंचे सर्वंट असतात ते देखील महाप्रभूंच्या सोबत असतात. असे जवळजवळ 5-6 भक्तांचा समुदाय असतो. त्याच्यामध्ये रूप गोस्वामी आणि अनुपम हे दोघेही चैतन्य महाप्रभूंना भेटण्यासाठी जातात आणि अतिशय नम्र भावनेने रूप गोस्वामी चैतन्य महाप्रभूंना प्रणाम करतात, त्यांचं गुणगान करतात आणि त्या ठिकाणी ते देखील त्यांना श्री चैतन्य महाप्रभूंचा प्रत्यक्ष उच्चिष्ट म्हणजे महाप्रसाद प्राप्त होतो आणि ते स्वतःला खूप कृतज्ञ समजतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी श्री चैतन्य महाप्रभू रूप गोस्वामींना भेटण्यासाठी बोलवतात. जे ठिकाण आहे दशाश्वमेध घाट, त्या ठिकाणी चैतन्य महाप्रभूंनी रूप गोस्वामींना 10 दिवस उपदेश केले होते. तर हा 10 दिवसांची चर्चा आहे, मी फक्त 35 मिनिटांमध्ये सांगणार आहे. तर कमीत कमी मुख्य मुद्द्यांवर आपण चर्चा करू आणि सर्वात सोप्यातलं सोपं करून मी या ठिकाणी चर्चा करण्याचा प्रयत्न करेल. पण अतिशय सुंदर चर्चा आहे. मला तर असं वाटतं की ज्या लोकांनी मनुष्य म्हणून जन्म घेतलेला आहे पृथ्वीवर त्या प्रत्येकाने या चैतन्य चरितामृत ग्रंथाचं आस्वादन केलं पाहिजे की मनुष्य जीवनाची जी अत्यंत उच्च पराकाष्ठा आहे ती या चैतन्य चरितामृत ग्रंथामध्ये वर्णन केलेली आहे. तर महाप्रभू रूप गोस्वामींना उपदेश करताना 2-3 गोष्टींचं त्या ठिकाणी वर्णन येतं की बद्धजीव कसा जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये वारंवार फिरत असतो आणि फिरत असताना त्याला गुरूंच्या कृपेने भक्तिलता प्राप्त होते आणि भक्ती प्राप्त झाल्यानंतर त्याने त्या भक्तीला कसं संगोपन केलं पाहिजे याचं या चर्चेमध्ये प्रामुख्याने वर्णन येतं. तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू 3 गोष्टींचं वर्णन करतात. एक कृष्ण तत्व काय आहे, भक्ती तत्व काय आहे आणि रस तत्व काय आहे. आणि हे सर्व तत्व श्रीमद भागवत ग्रंथावर आधारित चैतन्य महाप्रभू वर्णन करतात. आणि जेव्हा सुरुवात करतात तेव्हा रूप गोस्वामींच्याकडे श्री चैतन्य महाप्रभू पाहतात आणि त्यांच्याकडे पाहून महाप्रभूंना वाटतं की मी जे काही यांना ज्ञान देणार आहे हे ज्ञान रूप गोस्वामी धारण करू शकणार नाहीत. त्यामुळे चैतन्य महाप्रभू त्यांना प्रथम शक्ती संचार करतात आणि शक्ती संचार केल्यानंतर मग ते पात्र बनतात योग्य ज्ञान ग्रहण करण्यासाठी. आणि मग महाप्रभू म्हणतात की भक्तीचा जो विषय आहे अतिशय विशाल महासागराप्रमाणे आहे, याची लांबी आणि रुंदी कोणीही मोजू शकत नाही. तर मी त्या सागरामधून फक्त एका बिंदूचा या ठिकाणी वर्णन करणार आहे आणि या बिंदूचं तू आस्वादन करून याचं पद्धतशीरपणे मांडणी करून याचा तू प्रचार कर असं श्री चैतन्य महाप्रभू रूप गोस्वामींना सांगतात. आणि ही चर्चा जेव्हा सुरू करतात चैतन्य महाप्रभू तेव्हा सविस्तर वर्णन करत नाही चैतन्य महाप्रभू, भक्तीच्या काही लक्षणांचं वर्णन करतात आणि मग पुढे ही चर्चा वाढत जाते. तर श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात की या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये 84,00,000 प्रकारची योनी आहेत आणि या योनींमध्ये देखील वेगवेगळे प्रकार आहेत जलजा नवलक्षाणी स्थावरा लक्षविंशती कृमयो रुद्र संख्या का पक्षीनाम दशलक्षणम तीनशे लक्षाणी पशवा चतुर्लक्षाणी माणुसा. जलचर 9 लाख प्रकारचे आहेत. स्थावर स्थावरा लक्षविंशती 20 लाख प्रकारचे स्थावर आहेत. कृमयो म्हणजे कृमी कीटाणू हे 11 लाख प्रकारचे आहेत. कृमयो रुद्र संख्या का पक्षीनाम दशलक्षणम पक्षी 10 लाख प्रकारचे आहेत. 30 लाख प्रकारचे पशु आहेत आणि 4 लाख प्रकारचे मनुष्य आहेत. या सर्व 84 लाख प्रकारच्या योनींमधून 2 प्रकार पडतात. एक स्थावर आणि दुसरं जंगम. जंगम हे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर भ्रमंती करू शकतात आणि स्थावर म्हणजे वृक्ष वेली वनस्पती यांसारखे जे काही जीव आहेत ते एकाच जागेवर स्थिर असतात. आणि उरलेल्या 4 लाख जे काही मनुष्य योनी आहेत या मनुष्य योनीमधून पण चैतन्य महाप्रभू सांगतात की याचे 2 भाग होतात. पहिला भाग म्हणजे सभ्य आणि दुसरा असभ्य. जे असभ्य लोक कोणत्याही शास्त्रविधींचं पालन करत नाही हे शास्त्रविधी उत्सर्ज वर्तते काम करता न सिद्धिम अवापनोती न सुखम न परामगती. यांच्या जीवनामध्ये ना सुख ना शांती कधीही प्राप्त होण्याची काही आशा नसते कारण त्यांनी शास्त्रविधींचं पूर्णपणे उल्लंघन केलेलं असतं. दुसरा वर्ग आहे तो म्हणजे सभ्य. सभ्य मनुष्यांपैकी देखील अनेक प्रकारचे याच्यामध्ये गट पडलेले आहेत. काही कर्मकांडी आहेत, काही देवतांचे उपासक आहेत, काही सकामकर्मी आहेत, काही ज्ञानमार्गी आहेत, काही परमात्म्यावर ध्यान करणारे योगी आहेत आणि या सर्वांमध्ये एक भक्त देखील प्रकार आहे. आणि या भक्ताचा जो प्रकार आहे याची अत्यंत दुर्लभता श्री चैतन्य महाप्रभू वर्णन करतात की भक्ती मार्गामध्ये जो जीव येतो तो किती भाग्यवान आहे आणि किती दुर्लभ आहे. म्हणून श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की कोटी ज्ञानी मध्ये है एक जन मुक्त कोटी मुक्त मध्ये है दुर्लभ कृष्ण भक्त. म्हणजे अनेक अनेक कोटी ज्ञानी मार्गाचा ज्ञान मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न करणारे साधक आहेत त्याच्यामधून फार दुर्लभ लोकांना मुक्तीची संधी प्राप्त होते. आणि अशा मुक्त जीवांपैकी फार दुर्मिळ एखादाच दुर्लभ भगवंतांचा भक्त बनतो याचं प्रमाण श्री चैतन्य महाप्रभू भागवतामधून देतात. ते म्हणतात की मुक्तानाम अपि सिद्धानाम नारायण परायणा सुदुर्लभ प्रशांतात्मा कोटीश्वपी महामुनी. नारायण परायण जो भक्त आहे अतिशय दुर्लभ आहे. अशा दुर्लभ जो भक्त आहे तो भगवंतांना अतिशय प्रिय आहे कारण सर्व आध्यात्मिक जे काही मार्ग आहेत आपापल्या स्तरावर प्रगती करण्याचा प्रयत्न करतात परंतु या सर्व मार्गांचा तो त्याग करून भगवंतांच्या चरणाशी आलेला आहे. आणि याचं लक्षण श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की हा जो भक्त आहे हा नेहमी शांत असतो. आणि याचा अर्थ मग इतर जे आहेत ते अशांत असतात. चैतन्य महाप्रभू म्हणतात हो अशांत असतात. ते प्रमाण सांगतात की भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकली अशांत कृष्ण भक्त निष्काम अतएव शांत. कारण इतर मार्गांमध्ये भुक्ती मुक्ती सिद्धी आणि कामी काहीतरी प्राप्त करण्याची इच्छा असते परंतु भक्ती मार्गामध्ये जो भक्त असतो त्याला कोणत्याही भौतिक गोष्टी प्राप्त करण्याची काहीही इच्छा नसते. त्याला फक्त भगवंतांची संतुष्टी हा एकमेव इच्छा असल्यामुळे तो स्वाभाविकपणे त्याच्या जीवनामध्ये शांत असतो. आणि ही जी बद्ध जीवनाची जीवाची जी भ्रमण आहे या भौतिक संसारामध्ये हा बहिर्मुख झालेला जीव आहे म्हणून याच्यासाठी काय अशी संधी आहे की त्याचा जीवनाचा उद्धार होईल. तर श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की या जीवाच्या जीवनामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने त्याला पहिलं गिफ्ट भेटतं. ते गिफ्ट म्हणजे काय की त्याच्या जीवनामध्ये भाग्योदय होतो. ते भाग्योदय काय आहे तर कृष्णदास कविराज गोस्वामी फार सुंदर वर्णन करतात. ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्ती लता बीज. गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्ती लता बीज. हा जो जीव आहे वारंवार भ्रमण करत असताना भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने याला एखाद्या शुद्ध भक्ताचा संपर्क प्राप्त होतो. आणि हा जो शुद्ध भक्त आहे ज्याप्रमाणे राखेने अग्नी आवृत्त असतो त्या अग्नीला फुंकर मारल्यानंतर ती अग्नी प्रज्वलित होते त्याप्रमाणे गुरु अशा बद्ध जीवाला उपदेश केल्यानंतर त्याच्या हृदयातली जी भक्ती आहे नित्यसिद्ध कृष्णप्रेम हे प्रज्वलित होतं. आणि ही जी चेतना आहे ही प्रज्वलित चेतना याचं चैतन्य महाप्रभू वर्णन करतात की भक्तिलतेचं बीज त्याला प्रदान केलं जातं. तर या ठिकाणी चैतन्य महाप्रभू सांगतात की भक्तिलता म्हणजे आपण जी रोज भक्ती करतो किंवा आपली आध्यात्मिक चेतना याला भक्तिलता म्हटलेलं आहे. आणि या भक्तिलतेचं पोषण कसं होतं तर श्रवण आणि कीर्तनाचं जे सिंचन आहे हे रोज दैनंदिन जो साधक करतोय याच्याद्वारे त्याचं श्रवण कीर्तनाद्वारे सिंचन होत असतं. त्यानंतर जो सिंचन करणारा साधक आहे त्याची तुलना ते माळीशी करतात, जो गार्डनर आहे. आणि पुढे ही जी भक्तिलता आहे ही भक्तिलता वाढत जाते. तर याचं वर्णन चैतन्य महाप्रभू करतात की उपजिया बाढेलता ब्रह्मांड भेदी जाय, विरजा नदी ब्रह्मलोक भेदी परव्यम पाय. म्हणजे ही जी भक्तिलता आहे पृथ्वीलोकापासून सुरू होते, हिचं जे गंतव्य आहे ब्रह्मलोक नाहीये, ब्रह्मज्योती नाहीये, स्वर्गलोक नाहीये, तर थेट गोलोक वृंदावन भगवान श्रीकृष्णांच्या चरणाची या भक्तिलतेला प्राप्ती होत असते. आणि हा जो प्रवास आहे भक्तिलतेचा, श्रवण कीर्तन हे जे सिंचन आहे याच्यावर आधारित आहे. आणि असा प्रवास करत असताना त्या साधकाला एक फळ प्राप्त होतं, ते म्हणजे कृष्ण प्रेमाचं फळ प्राप्त होतं. आणि हे जेव्हा फळ प्राप्त होतं साधकाला, तो प्रचंड दिव्य आनंदाचा अनुभव करतो. आणि हे सर्व लक्षणं या जगामध्ये असतानाच प्रकट होत असतात. म्हणून या भौतिक जगामध्ये राहताना भले मनुष्याचं शरीर आहे पण चेतना आध्यात्मिक असल्यामुळे गोलोक वृंदावनची चेतना असते, त्यामुळे याच जगामध्ये हे सर्व परिणाम दिसून येतात. तर कृष्ण प्रेमरूपी फळ प्राप्त झाल्यानंतर तो साधक प्रचंड आनंदाचा अनुभव करतो. याचा अर्थ तो श्रवण कीर्तन थांबवतो असं नाही, किंबहुना पूर्वीपेक्षाही अधिक श्रवण कीर्तनामध्ये त्याला रुची प्राप्त होत असते. म्हणून ही जी हा जो प्रवास आहे असा नित्य चालू असताना चैतन्य महाप्रभू सांगतात की या प्रवासामध्ये साधकाला दोन अडथळे येतात. आणि ते दोन अडथळ्याचं वर्णन चैतन्य महाप्रभू सांगतात की यदि वैष्णव अपराध उठे हाती माता, उपाडे वा छिंडे तार शुकी जाय पाता. महाप्रभू सांगतात की भक्ती मार्गामध्ये प्रगती करत असताना त्या साधकाने अत्यंत सावध राहिलं पाहिजे. कशाविषयी? वैष्णव अपराधाविषयी. वैष्णव अपराध कोणत्याही परिस्थितीमध्ये कधीही केला नाही पाहिजे. जर वैष्णव अपराध केला तर काय होईल? ज्या प्रकारे एखादा उन्मत्त हत्ती म्हणजे पिसाळलेला वेडा हत्ती एका सुंदर गार्डनमध्ये प्रवेश करतो आणि ते गार्डन उद्ध्वस्त करून टाकतो, तसं आपलं भक्तिमय जीवन उद्ध्वस्त होऊन जातं. आणि उद्ध्वस्त झाल्यानंतर त्याच्यासाठी कोणताही चान्स राहत नाही. म्हणजे भक्तिलता पूर्ण नष्ट होत नाही परंतु उद्ध्वस्त होऊन जाते. तर हे भक्तिलतेचं वर्णन केलंय. तर बुद्धिमान साधकाने काय केलं पाहिजे, त्या माळीने काय केलं पाहिजे की ही जी भक्तिलता आहे आपली भक्तिलता कशी सुरक्षित राहील याविषयी सदैव सतर्क राहिलं पाहिजे. म्हणून आपण साधना करत असताना अपराध कशामुळे होतात? मॅक्झिमम भौतिक गोष्टींमुळे अपराध होतात, है ना. भौतिक गोष्टींमुळे साधक आध्यात्मिक नुकसान करून बसतो. तर ही परिस्थिती आज आहे, उद्या वेगळी राहील, परवा वेगळी राहील, ही परिस्थिती नेहमी बदलत राहील, है ना. तर आध्यात्मिक जी धन आहे, जे अमूल्य धन भगवंतांचं प्रेम प्राप्त होणारे, या मार्गाला कधी नुकसान होणार नाही याविषयी साधकाने नेहमी सावध असलं पाहिजे असं श्री चैतन्य महाप्रभू या ठिकाणी वर्णन करून सांगतात. दुसरा धोका आहे तो म्हणजे उपशाखा. भक्तिलता वाढत असताना त्याच्या सभोवताली त्या सिंचनाच्या जलाचा दुरुपयोग करून काही उपशाखा निर्माण होत असतात. म्हणजे उपशाखा काय आहेत याचं तो विषय नाहीये, पण उपशाखा इतक्या नाही वाढल्या पाहिजे जेणेकरून आपली भक्तिलता पूर्णपणे झाकली जाईल. आणि जर भक्तिलता झाकली गेली तर आपली आध्यात्मिक प्रगती होणार नाही. आणि उपशाखांमध्ये तो साधक इतका गुंतत जाईल की त्याचा एक जन्म नाही तर अनेक अनेक जन्म या भौतिक जगामध्येच त्याला त्या उपशाखांचा आनंद घेण्यामध्ये त्याला राहावं लागेल. तर महाप्रभू सांगतात की उपशाखा कोणत्या आहेत. निषिद्ध आचार कोटी नाटी जीवहिंसन पूजा लाभ प्रतिष्ठादी यत उपशाखागण. या ठिकाणी महाप्रभू सांगतात की निषिद्ध आचार म्हणजे जे चार नियम आपण पालन करतो याच्याविषयी पूर्णपणे निषिद्ध आचार याचं पूर्णपणे उल्लंघन करतो तो व्यक्ती. निषिद्ध आचार कुटीनाटी म्हणजे राजकारण पॉलिटिक्स करायचं, त्याचबरोबर जीवहिंसन दुसऱ्या जीवाची हिंसा करायची. हिंसा म्हणजे कत्तल करायची, हा तर अतिशय पराकाष्ठा झाली हिंसेची. परंतु साधक इतका संवेदनशील असतो की दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो कधीही सुखवत नाही. म्हणजे दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख उत्पन्न होईल असं कधी आपल्या काया वाचा आणि मनाने कधीही चिंतन करत नाही, कधी बोलत नाही, कधी कृती करत नाही. तर ही आहे संवेदनशीलता. तर दुसरा आहे पूजा लाभ प्रतिष्ठादी यत उपशाखागण. एक आहे भौतिकवादी लोकांसाठी उपशाखा, या ठिकाणी दोन ग्रुप आपण पाहू शकतो. निषिद्ध आचार, कुटीनाटी आणि जीवहिंसन हे भौतिकवादी लोकांसाठी उपशाखा नाही तर उपशाखाच हेच त्यांचं जीवन आहे. म्हणजे रोज नित्यनियमाने हे चार नियमांचं लोक उल्लंघन करतायत. आणि लोकांना जर म्हणलं की अरे बाबा ही पाप आहे, मांसाहार करणे, दारू पिणे, नशापान करणे, इतर स्त्रियांशी संपर्क ठेवणे, हे स्पष्ट शास्त्राच्या नुसार पाप आहे, त्यांना वाटतं मग याच्याशिवाय करायचं काय, जर हे केलं नाही तर जीवनामध्ये अर्थ काय. तर हे भौतिकवादी लोकांचं जीवन आहे आणि यांना अजिबात अनुभूती नसते की या जीवनाच्याही पलीकडे अजून एक आध्यात्मिक मार्ग आहे जो अवलंब केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान आणि शांती प्राप्त होईल. याच्याविषयी यांना पूर्ण अज्ञान असतं आणि हे फार मोठं मायेचं त्यांच्यावर पगडा आहे. तर जीना ह्या मरना ह्या इसके सिवा और जाना कहा, याच्या पलीकडे त्यांना काहीही माहिती नसतं. हे जे भौतिकवादी जीवन आहे, तर यांच्या जीवनामध्ये उपशाखा निषिद्ध आचार, कुटीनाटी, आता निषिद्ध आचार रोज नियमांचं उल्लंघन केलं जातं, रोज पाप घडतंय आणि त्या पापाचं वारंवार मनाला सवय लागलेली असते तोडण्याची. जेव्हा त्या भोग करण्यामध्ये बाधा निर्माण होते तेव्हा पॉलिटिक्स करतो मनुष्य, एकमेकांना टिंगल टवाळी, ऑफिसमध्ये काय त्याच गोष्टी चालतात, एकमेकांना खेचाखेची, राजकारण, त्यानंतर जीवहिंसन, दुसऱ्या जीवाला काया वाचा आणि मनाने त्रास देणे, त्यानंतर मायादेवी जे आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगती करणारे साधक आहेत वेगवेगळ्या मार्गांमधले, त्यांना देखील उपशाखा निर्माण करते. तर ही झाली भौतिकवादी जीवनातल्या लोकांची उपशाखा. दुसरं आहे जे आध्यात्मिक मार्गामध्ये वेगवेगळे संप्रदाय आहेत ज्यामध्ये भगवंतांची भक्ती केली जाते आणि बऱ्याचशा अंशी भ्रमामध्ये भक्ती केली जाते, तर त्यांच्यासाठी तो भ्रम म्हणजे फार मोठी उपशाखा आहे. प्रभुपाद त्यांच्या बऱ्याचशा ग्रंथांमध्ये आपण जर वाचले प्रभुपादांचे ग्रंथ, तर प्रभुपाद मायावादी, त्याचबरोबर भोगवाद आणि प्राकृत सहजिया यांचं फार कठोर शब्दांमध्ये खंडन करत असतात. तर प्राकृत सहजिया असा एक ग्रुप आहे याच्यामध्ये भगवंतांना अतिशय सहजपणे घेतात, त्यांच्यामध्ये कोणताही गुरु नसतो, दीक्षा हा विधी नसतो, नियम, तपस्या, स्वाध्याय या गोष्टी अजिबात नसतात. त्यांना इतका भ्रमामध्ये असतात ते की त्यांना रात्री 12 वाजता भगवंत श्रीकृष्णांनी वाजवलेली जी बासरी आहे त्याचा ध्वनी ऐकायला येतो आणि तेव्हा ते शृंगार करतात, गोपीवेश परिधान करून वनामध्ये प्रवेश करतात आणि रात्री 12-1-2 पर्यंत जागरण करतात आणि सकाळी उठतात तर विचारतात कुठे गेला होता बाबा, सकाळी उठलाच नाही लवकर, ते म्हणतात मी रासलीलेमध्ये गेलो होतो. तर हा जो भ्रम आहे हा फार मोठा उपशाखारूपी उत्पन्न झालेला भ्रम आहे. तिसरं मायावादी, प्रभुपाद सांगतात की मायावादी अहम ब्रह्मास्मी हे त्यांचं स्लोगन असतं आणि या गुरु या लोकांच्या मध्ये हे स्वतःलाच भगवंत समजतात, स्वतःलाच ईश्वर समजतात. म्हणून हे जेव्हा मंदिरामध्ये जरी आले हे लोक तरी विग्रहांना आदरयुक्त प्रणाम करत नाहीत, भगवंतांचा उपहास करतात. आणि प्रभुपाद सांगतात की हा मायेचा सर्वात शेवटचा आणि शक्तिशाली पाश आहे की जो व्यक्ती भगवंत स्वतःला भगवंत समजतो. तर हे उपशाखा वेगवेगळ्या स्तरावर कार्य करतात आणि जे प्रामाणिक भक्ती मार्गामध्ये संलग्न झालेले आहेत त्यांच्यासाठी सूक्ष्म स्तरावर उपशाखा आहेत. या ठिकाणी प्रभुपाद फार छान वर्णन करतात की ज्या उपशाखा आहेत या उपशाखांना साधकाने कदापि बळी नाही पडलं पाहिजे. तर साधक जीवनामध्ये उपशाखा काय आहेत, कशा आहेत, कारण शास्त्रीय जी भाषा आहे ही सर्वांना प्रॅक्टिकल होईल अशी भाषा वापरली जाते. तर या ठिकाणी उपशाखांचं वर्णन काय केलेलं आहे की भोगवासना, इंद्रतृप्तीची इच्छा निर्माण होणे, भक्ती मार्गामध्ये साधना करत असताना मनामध्ये इंद्रतृप्तीची इच्छा निर्माण होते, कधी कधी असं वाटतं की फिरून यावं बाहेर भौतिक जगामध्ये, आश्रमामध्ये राहून कंटाळा येतो, आहे ना. तर ही भौतिकवादी इच्छा आहे. दुसरी गोष्ट, कधी कधी असं वाटतं की इतके दिवस झाले मी जप करतोय काही चमत्कार दिसत नाही, इतके दिवसापासून नुसते भांडेच घासतोय, कधी कधी असं वाटतं की हरिद्वार ऋषिकेशला गेलो असतो बरं झालं असतं, तिकडे थोडस काहीतरी चमत्कार शिकून आलो असतो, आहे ना. तर या ज्या सिद्धिवांछा आहेत, भुक्तीवांछा आहेत, या उत्पन्न होतात. कधी कधी प्रसिद्धीची इच्छा होते, मला पण प्रसिद्ध व्हायचं, आहे ना. तर या सुद्धा फार डेंजर आहेत साधक जीवनामध्ये. कधी कधी इतकं अध्ययन करून ज्ञानाचा गर्व येतो, कधी असं वाटतं की मी एका जागेवर बसून 16 माळांचा जप करतो याचा देखील अहंकार येतो. आपल्या भक्तीमध्ये छोटे मोठे भगवंतांच्या कृपेने जे साक्षात्कार असतात, हे साक्षात्कार जर तो उथळ असेल साधक तर तो ते जिरवू शकत नाही, स्वतःमध्ये धारण करू शकत नाही. म्हणून उथळ पाण्याला खळखळाट फार कधीच होऊ द्यायचं नाही. साधक जीवनामध्ये भक्ती धारण करण्याची शक्ती पण साधकाने शिकली पाहिजे. तर या गोष्टींचा देखील अहंकार येऊ शकतो आणि यामुळे इतरांमधले दोष आपल्याला दिसू लागतात. स्वतःला श्रेष्ठ समजण्याची भावना उत्पन्न होते, इतरांना क्रिटिसाइज करण्याची भावना येते. तर हे शास्त्रामध्ये उपशाखा दिलेले. त्याचबरोबर आता ही जी भाषा आहे ही शास्त्रातली भाषा आहे आणि ही भाषा आज आपल्या जीवनामध्ये काय उपशाखा आहेत हे आपण शोधायचंय. स्वतःनी स्वतःलाच डायग्नोसिस करायचंय किंवा आपले काउन्सिलर आपले वरिष्ठ भक्त यांच्याकडे जाऊन माझ्यासाठी उपशाखा काय आहे बाबा याच्याविषयी चर्चा करून आपली उपशाखाला मुळापासून उपटून फेकून दिलं पाहिजे. हाच एकमेव उपाय आहे उपशाखेसाठी. जर उपशाखाच वाढत गेल्या तर आपली भक्तिलता खंडित होईल आणि भक्तिलता खंडित झाली की काही लक्षणे दिसायला लागतात. मॉर्निंग प्रोग्राममध्ये उत्साह राहत नाही, डान्स करायला उत्साह राहत नाही, कीर्तनामध्ये भाग घ्यायचा उत्साह राहत नाही. फक्त एक मेकॅनिकल प्रोसेस म्हणून करायचं म्हणून करतोय आणि याच्यामध्ये रस उत्पन्न होत नाही आणि याच्यामुळे अपराध घडत जातात आणि अपराध घडल्यामुळे मग पश्चाताप आणि रडणे याशिवाय दुसरा काही पर्याय नसतो. तर ही हा जो धोका आहे चैतन्य महाप्रभू या दोन गोष्टींचा धोक्याचं फार विस्तारित वर्णन करतात. एक म्हणजे वैष्णव अपराध आणि दुसरं म्हणजे उपशाखा. तर या दोन गोष्टींचं वर्णन श्री चैतन्य महाप्रभू करतात. जर साधक या दोन गोष्टींना पार करून वैष्णव अपराध करणार नाही त्याचबरोबर उपशाखांवर अतिशय सतर्कपणे लक्ष ठेवेल आणि अशी प्रगती करत करत हा साधक जर महाप्रभू या गोष्टींवर जोर का देतात कारण भक्तिमय जीवनातली जी पद्धती आहे इतकी सुंदर सोपी आणि तात्काळ फळ प्रदान करणारी आहे. जो व्यक्ती या दोन गोष्टींचं व्यवस्थित पालन करेल तर त्याची या मार्गामध्ये नुसता उभा जरी राहिला तरी त्याला भक्त धावत पुढे घेऊन जाऊ शकतात. तर आपोआप प्रगती होऊ शकते असं श्री चैतन्य महाप्रभू सांगतात. आणि अशी प्रगती करत असताना त्या साधकाला दुसरं गिफ्ट प्राप्त होतं, दुसरी भेटवस्तू भगवंतांद्वारे दिली जाते, ती म्हणजे त्याला रती प्राप्त होते. रती म्हणजे भक्तिमय जीवनामध्ये साधना करत असताना त्याला गोडी प्राप्त होते थोडक्यात. तर त्या रतींचं वर्णन पाच भागामध्ये चैतन्य महाप्रभू करतात. एक म्हणजे शांतरती, दास्यरती, साख्यरती, वात्सल्यरती आणि माधुर्यरती. या रती त्याला प्राप्त होत असतात. रती म्हणजे आपण जे ग्रंथांमध्ये अध्ययन करतो किंवा कथेमध्ये श्रवण करतो जे शांत, दास्य, साक्य, वात्सल्य आणि माधुर्य या रसांमध्ये ज्या भक्तांनी भगवंतांची सेवा केलेली, जे आदान प्रदान केलेले भगवंतांशी, ते मनामध्ये ध्यानात लक्षात ठेवून त्या भावनेमध्ये भगवंतांची सेवा करणे याला म्हणतात रती. आणि ही रती साधारण नसते, याच्यामध्ये प्रचंड गोडवा निर्माण होतो त्या सेवेमध्ये आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला आनंद प्राप्त होतो. प्रत्येक वस्तूला पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो, प्रत्येक वस्तूला श्रीकृष्णांच्या संबंधित पाहतो तो व्यक्ती. आणि इवन व्यक्तीचाच नाही पण वस्तूचा पण कधी अपराध करत नाही, तर इतका तो भगवंतांच्या कृपेने शक्तिशाली होतो. तर ही रती प्राप्त झाल्यानंतर तर पुढे चैतन्य महाप्रभू या रतींचं लक्षणांचं वर्णन करतात, याचं विस्तारित वर्णन पुढे करतात चैतन्य महाप्रभू. तर या रतींमध्ये काय काय कोणकोणते गुण असतात आणि क्रमशः हे गुण प्रत्येक रसामध्ये कसे वाढत जातात याचं वर्णन चैतन्य महाप्रभू करतात. तर शांत रतीमध्ये दोन गुण आढळतात, ते म्हणजे कृष्णनिष्ठा आणि तृष्णात्याग. कृष्णांप्रती भगवंतांप्रती प्रचंड दृढ निष्ठा होते, कितीही नातेवाईकांनी चिडवण्याचा प्रयत्न केला, समाजाने आपल्याला टिंगल करण्याचा प्रयत्न केला तरी तो तिलक लावायचं सोडत नाही, कधी कंटीमाळा काढत नाही. तर ही जी दृढ निष्ठा आहे ही दृढ निष्ठा त्याला या स्तरावर प्राप्त होत असते, कृष्णनिष्ठा. आणि तृष्णात्याग, भौतिक इच्छांचा सहजपणे त्याग करण्याची शक्ती त्या साधकाला प्राप्त होत असते. त्यानंतर दुसरा दास्यरतीमध्ये हे जे शांतरतीचे जे दोन गुण आहेत ते प्लस दास्यरची रतीचे अधिक गुण त्याच्यामध्ये ऍड होतात. कृष्णनिष्ठा, तृष्णात्याग आणि भौतिक ऐश्वर्ययुक्त भगवंतांचं जे ज्ञान आहे ते त्याला प्राप्त होत असतं आणि दास्यभावामध्ये तो अत्यंत आदरयुक्त भावनेने भगवंतांची सेवा करतो. तर ही दुसरे मध्ये हे गुण ऍड होतात. तिसरं साक्यरतीमध्ये कृष्णनिष्ठा, तृष्णात्याग, भगवंतांच्या विषयी ऐश्वर्याचं ज्ञान, त्याचबरोबर त्याच्यामध्ये ममत्व जागृत होतं, भगवंतांच्या प्रती ममत्व जागृत होतं आणि हे ममत्व भगवंतांना आपल्या समान स्तरावर तो साख्यरसावरचा भक्त मानत असतो. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट ऍड होते की भगवंतांप्रती जो आदर आहे आदर नसतो. तर हा साख्यरतीचे गुण आहेत. ती चौथा आहे वात्सल्य रतीमध्ये. वात्सल्य रसामध्ये कृष्णनिष्ठा आहे, परत तृष्णात्याग पण आहे, त्याचबरोबर भगवंतांच्या ऐश्वर्याचं पण ज्ञान आहे, त्याचबरोबर आणखी दोन गुण त्याच्यामध्ये सम्मिलित होतात. पहिलं म्हणजे भगवंतांचं पालन भाव जो आहे तो पालन भाव जागृत होतो आणि त्याचबरोबर ताडण भाव देखील जागृत होतो. पालन आणि ताडण, पालन करणे म्हणजे भगवंतांचं पालन पोषण करणे आणि ताडण म्हणजे भगवंतांना रागावणे, भगवंतांना मारणे, भगवंतांना बांधून ठेवणे. हे भाव वात्सल्य रसामध्ये जागृत होतात. आणि माधुर्य रसामध्ये हे जे सर्व गुण आहेत, सर्वच्या सर्व गुण माधुर्य रसामध्ये उपस्थित असतात. आणि या माधुर्य रसामधली एक विशेषता आहे की या हे जे गुण आहेत या गुणांमध्ये अत्यधिक गुणवत्ता क्वालिटी वाढते या माधुर्य रसामध्ये. आणि त्याच्यामध्ये ममत्व जास्ती वाढतं, भगवंतांचं पालन करण्याची भावना वाढते, त्याचबरोबर भगवंतांचं ताडण, भगवंतांना रागवण्याची भावना वाढते आणि सर्वस्वी भगवंतांना समर्पित करण्याची भावना या माधुर्य रसामध्ये वाढते. तर हे पाच जे रस आहेत याचं उदाहरण श्री चैतन्य महाप्रभू देतात की कसं समजून घ्यायचं की प्रत्येक रसामध्ये क्रमशः गुण वाढत जातात. तर महाप्रभू सांगतात की भागवतम मधला सिद्धांत सांगतात, जेव्हा ब्रह्माजींनी सृष्टी निर्माण केली, सृष्टी निर्माण केल्यानंतर पंचमहाभूत आणि पाच इंद्रिय विषय निर्माण केले, तर जेव्हा सृष्टी उतरत्या क्रमाने आणि चढत्या क्रमाने जसं निर्माण होते परत प्रलय होतो, तसंच जसं आपण चटई अंथरतो आणि चटई पुन्हा गुंडाळतो तशा प्रोसेस प्रमाणे या ठिकाणी वर्णन चैतन्य महाप्रभू करतात. महाप्रभू सांगतात की पूर्वी सुरुवातीला आकाशामध्ये एक तत्व होतं, ते म्हणजे ध्वनी, ज्याला शब्द असं म्हटलं जातं. आणि शब्द हे पंच महाभूत आणि दुसरे पाच इंद्रिय विषय, जेव्हा एक एक इंद्रिय विषय प्रकट होतात तेव्हा दुसरं एक पंचमहाभूत जे तत्व आहे निर्माण होत असतं. जसं आकाशामध्ये पूर्वी ध्वनी होता म्हणजे शब्द होता, जेव्हा शब्द होता तेव्हा दुसरा एक इंद्रिय विषय निर्माण झाला तो म्हणजे स्पर्श. तर शब्द आणि स्पर्श यांना मिळून वायू हा पंचमहाभूत निर्माण झाला. म्हणून वायूचा गुणधर्म काय आहे, हवेचा आवाज पण येतो आणि आपल्याला स्पर्श झाल्याचा अनुभव पण येतो. तर हे दोन गुणधर्म वायूमध्ये असतात. तिसरा एक इंद्रिय विषय निर्माण झाला तो म्हणजे रूप, दिसणे. हा रूप प्रकट झाल्यानंतर पूर्वीचे दोन ध्वनी, स्पर्श आणि रूप हे यांचं जेव्हा मिश्रण होतं तेव्हा अग्नी हे पंचमहाभूत निर्माण होतं. म्हणून अग्नीचे गुणधर्म आहेत, अग्नी दिसतो पण अग्नीला स्पर्श केला तर आपल्याला जाणवतं. आणि तिसरी गोष्ट अग्नीचा आवाज पण येत असतो. आणि चौथा एक घटक प्रकट होतो जो इंद्रिय विषय आहे तो म्हणजे रस. आणि जेव्हा रस प्रकट होतो पूर्वीचे शब्द, स्पर्श, रूप आणि रस हे चार मिळून जल हे तत्व तयार होतं, म्हणजे पाणी हे तत्व तयार होतं. त्यानंतर भगवंत पण सांगतात ना गीतेमध्ये की रसो हमप्सु कौंतेय प्रभास्मी शशिशूर्ययो. भगवंत सांगतात की पाण्यामधला रस मी आहे. आणि जेव्हा शेवटी गंध हे विषय तयार होतो तेव्हा शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या पाच तत्वांना मिळून पृथ्वी हे तत्व तयार होतं. तर हे समजण्यासाठी यासाठी दिलेलं आहे की रसांमध्ये कशी वाढ होत जाते, गुणांची वाढ होत जाते, तसं पंचमहाभूत आणि पाच इंद्रिय विषय यांची कशी वाढ होत गेलेली याचं भागवत तत्वावर आधारित श्री चैतन्य महाप्रभू यांना उदाहरण देतात. हा, तर ही रती प्राप्त झाल्यानंतर साधकाला सेवा करण्याचा उत्साह सदैव राहतो, कधी त्याला कंटाळा येत नाही. आणि याच्याविषयी चैतन्य महाप्रभू दोन गोष्टींची अट सांगतात की रती स्तरापासून पुढे प्रगती करण्यासाठी त्याला दोन गोष्टींची आवश्यकता असते आणि त्या गोष्टी त्यागणे त्या साधकासाठी कंपल्सरी, त्याशिवाय तो पुढे पाऊल टाकू शकत नाही. तर दोन गोष्टी काय सांगतात महाप्रभू, सर्वपादी विनिर्मुक्त तत्परत्वेन निर्मलम ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्ती रुच्यते. ऋषिकेन म्हणजे सर्व उपाधींपासून मुक्त व्हायला पाहिजे, ही सूक्ष्म स्तरावरची गोष्ट आहे. सर्व उपाधींपासून मुक्त होऊन आपले जे भौतिक इंद्रिय आहेत या भौतिक इंद्रियांना भगवंतांच्या दिव्य आध्यात्मिक सेवेमध्ये संलग्न केलं पाहिजे. जर तो साधक अशा प्रकारे दोन गोष्टींचं पालन करेल तर त्याची पुढची प्रगती होत असते. म्हणून गुरूंच्या मार्गदर्शनानुसार जर एखादा व्यक्ती प्रामाणिकपणे भक्ती करत असेल तर याला प्रत्येक स्तरावर वेगवेगळी गिफ्ट भेटत जातात आणि तो व्यक्ती प्रगती करत करत भगवंतांचं प्रेम एकाच जन्मामध्ये प्राप्त करू शकतो. म्हणून जेव्हा ज्या व्यक्तीला रती प्राप्त झालेली भगवंतांच्या सेवेप्रती, भक्तीप्रती, ज्याप्रमाणे गंगा नदी अविरतपणे अतिशय वेगाने सागराकडे धावत जाते त्याप्रकारे हा साधक भक्तीमध्ये प्रगती करत करत जातो. आणि याला कुणीही या ब्रह्मांडामध्ये थांबवू शकत नाही एवढी शक्ती या साधकामध्ये प्राप्त होत असते. आणि ऍक्च्युली हाच साधुसंघ आहे. साधुसंघाचा परिणाम म्हणून जर पाहिलं तर भक्ती करत असताना ह्या गोष्टी दिसायला पाहिजेत, हे अपेक्षित आहे. जर काही दिसत नसेल तर आपण थोडंसं मागं येऊन आपण स्वतःचं चेक केलं पाहिजे, स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे. तर महाप्रभू पुढे आणखी वर्णन करतात की तो जो साधक आहे रती स्तरावरून पुढे गेल्यानंतर त्याला कृष्ण प्रेमाची प्राप्ती होते, म्हणजे कृष्ण प्रेमरूपी फळ प्राप्त होतं. आणि कृष्ण प्रेमाचं तो आस्वादन करत करत इतका आनंदी होतो, इतका शुद्ध होतो की त्याला पाहिल्यानंतर इतर लोकांना आनंद प्राप्त होतो. केवळ वैष्णवांचं दर्शन केल्यानंतर एखाद्या साधकाच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होत असते. तर हे त्याचं केवळ दर्शनाचा लाभ आहे. आणि जेव्हा तो प्रत्यक्ष उपदेश करतो तर उपदेश म्हणजे प्रत्यक्ष त्या बद्ध जीवाच्या हृदयामध्ये घुसलेले बाण असतात. आणि त्याचं सर्व भिंदंते हृदय ग्रंथी छिंदंते सर्व संशया, केवळ एका उपदेशाने त्याचे सर्व संशय दूर होतात आणि त्याला भगवंताचं भक्ती मार्ग प्राप्त होत असतो. याचं उत्तम उदाहरण शिल प्रभुपाद आहेत. प्रभुपादांचं जीवन आपण पाहतो, प्रभुपाद ज्या ज्या लोकांना भेटलेत त्या लोकांच्या जीवनामध्ये 100% परिवर्तन झालेले. तर हे शुद्ध भक्ताचा स्तर असतो. तर महाप्रभू पुढे वर्णन करतात की हे जे कृष्ण प्रेम रूपी फळ आहे, हे प्राप्त केलेले जे साधक आहेत त्यांनी ते जे असतात ते शुद्ध जे रस आहेत, शांत दास्य साख्य वात्सल्य आणि माधुर्य, या रसांमध्ये ते भगवंतांशी कसे आदान प्रदान करतात याचं उदाहरणासहित लक्षणांचं चैतन्य महाप्रभू वर्णन करतात. तर याच्यामध्ये दोन विभाग पाडतात चैतन्य महाप्रभू. एक आहे ऐश्वर्य ज्ञानयुक्त, हा पहिला स्तर आहे, एक भाग आहे. दुसरा भाग आहे तो म्हणजे केवल भक्तीचा, दुसरा म्हणजे केवल भक्ती, पहिला आहे ऐश्वर्य ज्ञानाचा. तर महाप्रभू याचं उदाहरण देतात की एक साधारण दूध जे गायीच्या स्तनातून काढलेलं आहे ते फ्रेश दूध म्हणजे ऐश्वर्य ज्ञानयुक्त, आणि त्या दुधाला जेव्हा आटवलं जातं जे कंडेन्स मिल्क असतं ते म्हणजे केवल भक्ती आहे असं चैतन्य महाप्रभू सांगतात. याचं उदाहरण अजून चैतन्य महाप्रभू सांगतात की गोकुळ किंवा वृंदावन मध्ये जे भगवंतांचं प्रेम आहे, ज्या भक्तांनी भगवंतांवर प्रेम केलेलं आहे, त्याची तुलना चैतन्य महाप्रभू केवल भक्तीशी करतात. आणि जे वृंदावनच्या बाहेरचं जे भक्तांचं प्रेम आहे ते ऐश्वर्य ज्ञानयुक्त प्रेम असं वर्णन चैतन्य महाप्रभू करतात. तर प्रत्येक रसाचं महाप्रभू फार सुंदररित्या वर्णन करतात. फक्त शांत रस सोडून इतर चार रसांचं चैतन्य महाप्रभू विस्ताराने वर्णन करतात. तर शांत रसामध्ये चैतन्य महाप्रभू दोन भक्तांचं उदाहरण देतात. जे चतुष्कुमार होते यांचं जे पूर्वीचं जीवन आहे भगवंतांना भेटण्या अगोदरचं, तर ते आणि नवयोगेंद्र जे भागवतमच्या 11व्या स्कंदामध्ये यांचं वर्णन केलेलं आहे. तर हे नवयोगेंद्र आणि चतुष्कुमार हे शांतरसातले भक्तचं आदान प्रदान आहे भगवंतांशी. त्यानंतर दुसरे दास्यरसामधले, तर दास्यरसामध्ये पुन्हा दोन भाग पडतात. एक भाग आहे संभ्रम दास्य आणि दुसरा गौरव दास्य. संभ्रम दास्य म्हणजे वृंदावनच्या बाहेरचे जे साख्यरस दास्यरसामध्ये भगवंतांशी आदान प्रदान करतात. महाप्रभू उदाहरण देतात की द्वारकेमध्ये जो भगवंतांचा सारथी होता दारुक, तर हा दारुक म्हणजे भगवंतांचा दास्यभावामध्ये सेवा करणारा भक्त होता. दुसरं उदाहरण देतात हनुमानजींचं, तर हे भक्त अत्यंत आदरयुक्त भगवंतांची सेवा करतात दास्यभावनेमध्ये. आणि त्याच दास्यभावनेचा केवल भक्तीमध्ये वर्णन करतात की वृंदावनमध्ये तीन भक्तांचं नाव घेतात, रक्तक चित्रक आणि पत्रक. तर हे तीन भक्त आहेत. तर यांच्याविषयी कुणाला अधिक माहिती पाहिजे असेल तर गोपाल चंपूमधून विस्तारित वर्णन आहे. तर याचं वर्णन वृंदावनमध्ये हे जे भक्त आहेत हे भगवंतांचे दास्य भावनेमध्ये सेवा करतात. तर यांची जी भावना असते हे भगवंतच भक्तच भगवंतांचे रक्षक बनतात. तर या भावनेमध्ये ते दास्य रसातील आदान प्रदान करतात. तिसरा जो रस आहे तो म्हणजे साख्यरस. साख्यरसामध्ये महाप्रभू वर्णन करतात ऐश्वर्य ज्ञानयुक्त रसातलं. हे वृंदावनच्या बाहेरचं वर्णन करतात. वृंदावनच्या बाहेर महाप्रभू सांगतात की हस्तिनापूरमध्ये जेव्हा युद्ध झालं कौरव आणि पांडव यांच्यामध्ये, तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी गीता सांगितली. आणि गीता सांगत असताना भगवंतांनी 11व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की भगवंतांनी आपलं विश्वरूप दर्शन दाखवलं, म्हणजे काल संवारक अतिशय भयानक विश्वरूप भगवंतांनी अर्जुनाला दाखवलं. आणि जेव्हा अर्जुनाने हे सर्व विश्वरूप पाहिलं, विश्वरूप पाहिल्यानंतर अर्जुन डोक्याला हात लावतो की हे प्रभू, हे श्यामसुंदर, तुम्ही तर साक्षात परमेश्वर आहात. आणि म्हणून स्वतःच्या मनामध्ये पश्चाताप करतो आणि भगवंतांची माफी मागतो, भगवंतांना क्षमा याचना करतो. भगवंतांना म्हणतो की प्रभू विहार यस्य, आपण विहार करताना एकमेकांच्या सोबत राहिलो, कधी कधी तुमची मी थट्टा मस्किरी केली आणि तुम्हाला मी कधी कधी यादव म्हणून संबोधलो आणि स्वतःला मी मोठा कुरु वंशातला क्षत्रिय पुत्र म्हणून समजत होतो आणि तुमची मी नेहमी टिंगल करत होतो. आणि आपण कधी एका शय्येवर झोपलो, एकमेकांशी मस्ती केली आणि एवढं सगळं करत असताना माझ्याकडून भरपूर असे अपराध झालेत भगवंता. आणि एवढं तुम्ही परमेश्वर असून सुद्धा माझ्या रथाचं तुम्ही सारथ्य करतायत, ही तुमची किती विनम्रता आहे. आणि हे अर्जुन भगवंतांना संबोधन करून भगवंतांची क्षमा याचना करतो. तर हा देखील साख्य रसातला ऐश्वर ज्ञानयुक्त भाव आहे. दुसरा भाव चैतन्य महाप्रभू वर्णन करतात की वृंदावन मधला. वृंदावन मध्ये जे भगवंतांचे अष्ट सखा आहेत, शिदामा, सुदामा, सुबल, मधुमंगल, वर्थप, हे जे स्तोक कृष्ण, हे जे आठ सखा आहेत भगवंतांचे, तर या सखांचं वर्णन करतात. हे पण साख्य भावामध्ये भगवंतांचे आदान प्रदान करतात. परंतु यांच्या भावामध्ये ममत्व आहे भगवंतांप्रती, परंतु आदर नाही. भगवंतांना स्वतःच्या स्तरावर समजतात आणि तसं आदान प्रदान करतात. महाप्रभू सांगतात की कधी कृष्ण गोप बालकांच्या खांद्यावर बसतात, कधी सर्व गोप बालक मस्करीने कृष्णावर उडी मारून त्यांच्या खांद्यावर बसतात, कधी श्यामसुंदर आपल्या सख्यांना मांडीवर झोपवतात आणि पंख्याने झाडाच्या पानाने वारा घालतात, कधी सख्यांचं उच्चिष्ट खातात भगवंत. आणि याच्यामध्ये या सखांसमोर भगवंतांनी एकदा 12 गावांचा अग्निप्राशन केला होता, तरी त्यांना असं फार मोठं आश्चर्य वाटलं नाही की माझ्या कृष्ण हे खरोखर परमेश्वर आहेत म्हणून. नाही, एकदा आगासूरच्या मुखामध्ये प्रवेश करताना सर्व गोप बालक प्रवेश करत होते, परंतु त्या ठिकाणी दुर्गंधी येत असताना गोप बालकांनी विचार केला की हे काहीतरी विचित्र प्रकार वाटतोय, हा मोठा असुर तर नसावा ना. तर इतर गोप बालक त्या गोप बालकांना म्हणतात की अरे घाबरायचं काही कारण नाहीये, आपले श्यामसुंदर आहेत त्यामुळे काही चिंता करायचं काम नाही, कृष्ण आपलं रक्षण करतील. तर हा जो भाव आहे हा साख्यरसामधला भक्तांचं आदान प्रदान आहे. तर केवल भक्तीचं हे वृंदावनच्या गोप बालकांचं उदाहरण आहे. तिसरा रस आहे तो म्हणजे वात्सल्य रस. या वात्सल्य रसामध्ये चैतन्य महाप्रभू वृंदावनच्या बाहेर जे द्वारकेमध्ये भगवंतांचं जे स्वकीय रस आहे द्वारकेतल्या राण्यांशी, रुक्मिणी, सत्यभामा, लक्ष्मणा, या ज्या आठ प्रमुख राण्या आहेत, तर या राण्यांशी आदानप्रदान जे आहे भगवंतांचं, ते आदान प्रदान म्हणजे ऐश्वर ज्ञानयुक्त आदान प्रदान आहे. आणि याचं उदाहरण श्री चैतन्य महाप्रभू रुक्मिणीचं देतात. रुक्मिणी मातेच्या महालामध्ये एक दिवस भगवंत असताना रुक्मिणी माता भगवंतांची सेवा करत असते आणि त्यावेळेस भगवंतांनी विचार केला की रुक्मिणीची थोडीशी मस्करी करायची, थट्टा करायची रुक्मिणीशी. जसं भगवंतांना सवय होती गोपींशी मस्करी करायची, थट्टा करायची, तसं रुक्मिणीशी एकदा असं बोलता बोलता विनोदामध्ये रुक्मिणी मातेला म्हणतात की हे रुक्मिणी, तू तर एक अतिशय सुंदर नवयुवती आहे, त्याचबरोबर तू राजाची क्षत्रिय कन्या आहे आणि तू एवढे सर्व गुण संपन्न असून देखील तू माझ्यासारख्या सावळ्या रंगाच्या व्यक्तीबरोबर लग्न केलंस, काय भेटलं तुला? कृष्ण म्हणतात की खरोखर तुझं नशीब फुटलेलं आहे, त्यामुळे तू आत्ता पण मला सोडून जाऊ शकते आणि एखाद्या चांगल्या सुंदर राजपुत्राशी विवाह करू शकतेस. भगवंत म्हणतात की कधी काही लोक मला नंदबाबाचा पुत्र म्हणतात, काही जण मला यशोदामय्याचा, सॉरी लिंक काय तुटली, वात्सल्य रसामध्ये जे आदान प्रदान आहे, मी डायरेक्ट माधुर्य रसामध्ये गेलो. तर वात्सल्य रसामध्ये आदान प्रदान असं आहे की वात्सल्य रसामध्ये वृंदावनच्या बाहेरचं जे प्रेम आहे वसुदेव आणि देवकी माता, याचं वर्णन महाप्रभू करतात. वसुदेव आणि देवकी जेव्हा भगवंतांचं लीला पाहतात, कंसाचा वध केला, कंसाचा वध केल्यानंतर वसुदेव आणि देवकी यांच्या मनामध्ये इतका आदरभाव जागृत झाला भगवंतांप्रती. तो आदरभाव असा होता की प्रत्यक्ष भगवंतांचं, श्रीकृष्णांचं परमेश्वर म्हणून ते स्तुती करायला लागले. तर हे ऐश्वर ज्ञानयुक्त भाव होता. दुसरा जो भाव आहे वात्सल्य रसामध्ये वृंदावनचा, तो म्हणजे नंदबाबा आणि यशोदामय्या, रोहिणी माता यांचा जो भाव आहे, या भावाचं महाप्रभू वर्णन करतात की यांचा जो भाव आहे हा केवल भक्तीचा भाव आहे. तर महाप्रभू उदाहरण देतात की भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलला, गोवर्धन पर्वत उचलल्यानंतर इतका मोठा विशाल गोवर्धन पर्वत उचलला, तरीही यशोदामय्याला असं वाटत नव्हतं की माझे कृष्ण, माझा श्यामसुंदर इतकं मोठं कार्य करतोय. यशोदामय्याच्या मनामध्ये असा विचार येत होता की कृष्णाचा हात थकला असेल, इतके दिवस त्यांनी भोजन केलं नाही, उपाशी राहिलेला आहे. म्हणून यशोदामय्या गोवर्धन लीला झाल्यानंतर 56 प्रकारचे भोग बनवते आणि भगवंतांना भोग अर्पण करते, भगवंतांना खाऊ घालते. तर हा यशोदामय्याचा भाव आहे. एक दिवस असा प्रसंग येतो की कृष्ण आणि बलराम हे दोघेही लहानपणी खेळण्यासाठी महालाच्या बाहेर जातात आणि दुपारची वेळ झालेली असते तेव्हा यशोदा मैया म्हणते की नंदबाबा आलेले आहेत, भोजनासाठी बसायची तयारी झालेली आहे आणि दोघेही मुलं अजून जेवणासाठी भोजनासाठी आलेले नाहीत. तेव्हा रोहिणी मातेला यशोदा मैया सांगते की रोहिणी मैया तू या दोघांना घरी घेऊन ये जेव्हा भोजनासाठी. तेव्हा रोहिणी माता त्या दोघांनाही बोलवायला जाते परंतु हे खेळण्यामध्ये इतके मग्न असतात की रोहिणी मातेच्या कडे लक्ष देत नाही आणि रोहिणी माता मग निराश होऊन घरी येते आणि यशोदा मैयाला सांगते की माझं हे दोन्ही ऐकत नाहीत, दोन्ही मुलं माझं ऐकत नाहीत. तेव्हा यशोदा मैया हातामध्ये काठी घेते आणि दोघांच्या मध्ये जाते आणि दोघांना हाताने पकडते यशोदा मैया आणि दोघांना ओढत घरी आणते आणि दोघांना स्नान घालते, कपडे घालते आणि पाटावर बसवते जेवायला आणि हातामध्ये काठी घेऊन जबरदस्ती खायला घालते. यशोदा मैया म्हणते की अरे श्यामसुंदर, तू नंदबाबाचा पुत्र आहेस, तुझे पिता या गोकुळाचे राजा आहेत, जर तू खाल्लं नाहीस तर तुझं शरीर अशक्त होऊन जाईल आणि तू कसा राजा बनणार आहे, कसा राज्यकारभार चालवणार आहे. त्यामुळे यशोदा मैया जबरदस्ती कृष्णाला खाऊ घालते. हा यशोदा मैया आणि रोहिणी मातेचा भाव आहे. म्हणजे याच्यामध्ये केवळ भक्ती आहे, याच्यामध्ये ऐश्वर आणि ज्ञान नाहीये. पुढचा जो रस आहे माधुर्य रस, या माधुर्य रसामध्ये द्वारकेचं वर्णन येतं, द्वारकेच्या 8 राण्यांचं, खास करून रुक्मिणी मातेचं. रुक्मिणी मातेशी भगवान श्रीकृष्ण थट्टा करतात, विनोद करतात आणि हे सर्व रुक्मिणी मातेला सहन होत नाही. तेव्हा रुक्मिणी माता बेशुद्ध पडते आणि बेशुद्ध पडल्यानंतर पुन्हा भगवंत तिला जागे करतात. भगवंतांना पश्चाताप होतो की मला माहितीच नाही की ही पण गोपींसारखी माझ्याशी आदान प्रदान करेल, पण नाही. त्यावेळेस जे ऐश्वर ज्ञानयुक्त द्वारकेमध्ये भक्त होते त्यांचं आदान प्रदान हे गोपींच्या आदान प्रदानापेक्षा भिन्न होतं. महाप्रभू पुढे वर्णन करतात की गोलोक वृंदावनमध्ये वृंदावनमध्ये ज्या गोपी आहेत त्यांचं जे आदान प्रदान आहे हे केवळ भक्तीचं उदाहरण आहे. आणि महाप्रभू श्रीमती राधाराणीचं उदाहरण देतात की एकदा रासलीला करत असताना कृष्ण अदृश्य झाले आणि श्रीमती राधाराणी सोबत एकांतामध्ये वनामध्ये भ्रमण करत होते. भ्रमण करत असताना श्रीमती राधाराणी कृष्णाला म्हणते की हे श्यामसुंदर, मी चालून चालून इतकी थकलेली आहे की मला आता चालणं असह्य झालेलं आहे, त्यामुळे मी पूर्ण थकून गेलेली, कृपया तू मला खांद्यावर बसव. तेव्हा श्यामसुंदर खाली बसतात राधाराणीला खांद्यावर बसवण्यासाठी. तेव्हा जेव्हा श्यामसुंदर खाली बसतात तेव्हा राधाराणी पण कृष्णावर बसण्यासाठी तयार होते, त्याच वेळ श्यामसुंदर अदृश्य होतात आणि राधाराणीला प्रचंड विरहाचा दुःख होतं. तर हे जे आदान प्रदान आहे चैतन्य महाप्रभू सांगतात की हे केवळ भक्तीचं आदान प्रदान आहे आणि गोपींचं जे ताडणभार आहे, पालनभार पण आहे गोपींच्या मध्ये, त्याचबरोबर ताडणभार पण आहे. एकदा दानघाटी नावाची एक जागा आहे वृंदावनमध्ये, एक स्थळ आहे, त्या ठिकाणी सर्व गोपी वृंदावनमधून मथुरेमध्ये दही दूध तूप लोणी विकण्यासाठी जात असतात आणि सर्व गोपी जात असताना छोटीशी एक पायवाट आहे त्या ठिकाणी आणि जात असताना श्यामसुंदर त्या ठिकाणी त्यांना अडवायचे आणि गोपींना म्हणायचे की मला टॅक्स द्या. का? कारण मी एक राजपुत्र आहे, या ठिकाणचा मी राजा आहे आणि राजाला कर देणं हे तुमचं काम आहे. तेव्हा गोपी म्हणायचे की अरे बाबा, आम्ही काही फार मोठे व्यापारी नाहीत, फार मोठे आम्ही श्रीमंत पण नाहीत, आम्ही साधे गवळणी आहोत आणि हा आमचा एक उदरनिर्वाहाचा व्यवसाय आहे. तरीही कृष्ण त्यांना सोडत नव्हते, कृष्ण त्यांना चिडवायचे आणि कधी कधी या गोपी भगवंतांना कर देत नसल्यामुळे कृष्ण काय करायचे, एका झाडीमध्ये लपायचे आणि लांबून त्यांच्या मटक्याला खडा मारायचे आणि दगड मारल्यानंतर त्यांचं माठ फुटायचं आणि त्यांच्या अंगावर पूर्ण दही दूध तूप लोणी ने भिजून जायच्या आणि गोपींना फार दुःख व्हायचं आणि आतून आनंद पण व्हायचा. आणि एक दिवस गोपींनी ठरवलं की या कृष्णाला धडा शिकवायचा आहे. तेव्हा सर्व गोप आणि कृष्ण एका झाडाच्या आडोशाला लपून बसलेले होते आणि त्यावेळेस सर्व गोपींनी प्लॅन केला की या सर्व गोपांना पकडायचं आणि यांना धडा शिकवायचा. तेव्हा गोपींनी त्या सख्यांना, बालगोपालांना पकडण्याचा प्रयत्न केला की त्यापैकी सर्व गोप पळून गेले पण मधुमंगल आणि कृष्ण सापडले. कारण मधुमंगल ब्राह्मण होते आणि शरीराने धष्टपुष्ट जाडजूड होते, त्याला पळता आलं नाही. मग तेव्हा गोपींनी मधुमंगलला पकडलं आणि मधुमंगलला आणि श्यामसुंदरला बांधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस मधुमंगल म्हणाला की हे गोपींनो, पहा याच्यामध्ये माझी काही चूक नाहीये, जे काही केलं ते कृष्णाने केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही माझ्यावर कारण नसताना मला शिक्षा दिली तर तुम्ही लक्षात ठेवा की मी ब्राह्मण आहे आणि ब्राह्मणाचा शाप कसा असतो तुम्हाला माहिती. तेव्हा गोपी मधुमंगलला काही त्रास देत नाही पण त्यांना माहिती की हे सर्व करणारा कृष्णच आहे. तेव्हा कृष्णाला सर्व गोपी काय करतात, त्या कृष्णाचा जो गोपवेश आहे त्या गोपवेशाऐवजी गोपीचा ड्रेस घालतात श्रीकृष्णांना खाली स्कर्ट घागरा घातला जातो, नंतर वरती चोळी आणि डोक्यावरून ओढणी भगवंतांना घातली जाते, सुंदर नथनी गोपी डॉट काढले जातात भगवंतांना, कानामध्ये कुंडल, पायामध्ये पंजन, हातात बांगड्या भगवंतांना घातल्या जातात, आणि उभेउभ गोपींपेक्षाही अधिक सुंदर श्रीकृष्ण दिसत होते, आणि त्या अशा श्रीकृष्णांच्या डोक्यावर मोठा दह्याचा माड देतात. आणि दह्याचा माड दिल्यानंतर गोपी म्हणतात, आता चाल कृष्ण, तू आम्हाला रोज त्रास देतो ना. मग श्रीकृष्ण तेव्हा चालत त्या दानघाटीच्या पायवाटीमधून चालत असताना एक गोपीने जोरात दगड मारते गोपी, आणि सर्व दही भगवंतांच्या अंगावर सांडतं, आणि मग भगवंतांना समजतं की गोपींना मी जो त्रास दिलेला आहे तो त्रास आज मला अनुभवायला येतोय. तर हे जे आदान प्रदान आहे याचं वर्णन महाप्रभू करतात की हे अतिशय उच्च स्तरावरचं आदान प्रदान आहे. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की भगवंतांची वृंदावनमध्ये ज्या भक्तांनी श्रीकृष्णाशी आदान प्रदान केलेलं आहे, तर महाप्रभू म्हणतात की प्रिया यदि मान करे कर या भर्त्सन, माझ्या प्रिया ज्या गोपी आहेत त्यांनी मला रुसून माझ्या शिवी दिली, मला मला अपशब्द बोलले, माझा अपमान केला, तरी वेदस्तुती है सेई मोरमन, म्हणजे वेदांमध्ये जी अलंकारिक भाषेमध्ये वेगवेगळ्या संस्कृत भाषेचं नियमांचं पालन करून वेगवेगळ्या छंदांमध्ये जे श्लोक गायले जातात, तासन तास ते श्लोकांचं पठन केलं जातं, पण भगवंत म्हणतात मला इच्छा नसता पण नसताना पण ते श्लोक ऐकावे लागतात, पण मला फारशी याच्यामध्ये गोडी वाटत नाही. पण त्याचबरोबर ज्या गोपींनी माझ्याशी जे आदान प्रदान केलेलं आहे प्रेमाचं आदान प्रदान, त्या आदान प्रदानामध्ये मला अधिक सुखाचा अनुभव येतो. तर हे गोपींचं श्रेष्ठ कृष्ण प्रेमाचं आदान प्रदान आहे. तर हे जे आदान प्रदान आहे हे सनातन गोस्वामी वर्णन करतात की कृष्ण नन ब्रजजन किल मोहिता असते तैसे विमोही भगवान इति सत्यमेव गत्वा मयेव सही विस्मृत देव कार्यो नुस्मादी निमित्तकृत कहू कथंचित. महाप्रभू सनातन गोस्वामी या विषयावर एक टिप्पणी लिहितात. सनातन गोस्वामी म्हणतात की वृंदावनचं प्रेम आणि वृंदावनच्या बाहेरचं प्रेम याच्यामध्ये काय फरक आहे. वृंदावनचं जे प्रेम आहे त्याची तुलना सनातन गोस्वामी करतात की जसं एक घट्ट तूप आहे घी, आणि त्या घट्ट तुपामध्ये जर अतिशय मौल्यवान चकाकणारा हिरा जर त्या तुपामध्ये टाकला तर त्या तुपाचं जे दृश्य आहे जे रूप आहे ते अदृश्य होतं. परंतु त्याच तुपाला जर का तापवलं, तापवल्यानंतर तो हिरा स्वाभाविकपणे चमकून दिसेल. तसं सनातन गोस्वामी म्हणतात की वृंदावनमध्ये ज्या गोपींनी ज्या सख्यांनी जे नंदबाबा यशोदा मैया या भक्तांनी जे श्रीकृष्णांवर प्रेम केलं होतं ते प्रेम म्हणजे घट्ट घी प्रमाणे आहे. म्हणजे यांचं इतकं श्रेष्ठ स्तरावरचं प्रेम होतं की भगवान श्रीकृष्णांनी किती प्रयत्न केले की मी भगवंत आहेत हे दाखवण्यासाठी. भगवंतांनी गोवर्धन पर्वत उचलला, वयाच्या 6व्या दिवशी पुतनासारख्या महान भयंकर राक्षसीला मारलं, तृणावताचा वध केला, इतके असाधारण कार्य केलं तरी सुद्धा यशोदा मैया रोहिणी माता म्हणते की हे नारायण माझे श्यामसुंदरचं रक्षण कर. तर हा भाव आहे वृंदावनचा, आणि याची तुलना सनातन गोस्वामी करतात गाड्या घीशी. म्हणून भगवत्ता भगवंतांनी बऱ्याच वेळी दर्शवण्याचा प्रयत्न केला परंतु भगवंत वृंदावनमध्ये अपयशी झाले. आणि त्याचबरोबर भगवंत जेव्हा वृंदावनाच्या बाहेर आले त्यांनी वेगवेगळ्या असुरांचा वध केला, मोठमोठी कार्य केली, पण त्या ठिकाणी भगवंतांचं जे भगवत्ता आहे हे स्वाभाविकपणे दर्शन झाले लोकांना, आणि त्यांनी भगवान म्हणून ईश्वर म्हणून भगवंतांची स्तुती केली. तर त्याची तुलना वितळलेल्या तुपाशी करतात आणि वृंदावनचं प्रेम गाड्या घीशी करतात. तर हा महाप्रभूंचा सिद्धांत आहे. तर ही जी चर्चा आहे अधिक विस्तारित आहे, तर मी सोप्यातली सोपी करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तर 10 दिवस महाप्रभूंनी रूप गोस्वामींना ह्या विषयाची चर्चा केलेली. तर मी प्रमुख मुद्द्यांचं या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. जर अधिक आस्वादन कुणाला करायचं असेल तर चैतन्य चरितामृत मध्यलीला अध्याय 19 हा वाचू शकता आणि तुम्ही दिव्य आनंदाचा अनुभव करू शकता. सारांश थोडक्यात असा आहे की महाप्रभूंना काय सांगायचं होतं की बद्ध जीव जेव्हा याला भक्तिलता प्राप्त होते, भक्तिलता प्राप्त झाल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये 2 अडचणी येऊ शकतात. एक म्हणजे वैष्णव अपराध, दुसरं म्हणजे उपशाखा. यांना जर सतर्क राहून त्या साधकाने भक्ती केली तर त्याला पहिलं गिफ्ट प्राप्त होतं. पहिलं गिफ्ट म्हणजे गुरूंचा आश्रय प्राप्त होतो, भाग्योदय होतो त्याच्या जीवनामध्ये. दुसरं गिफ्ट प्राप्त होतं साधना करत असताना त्याला रती प्राप्त होते, सेवेमध्ये भक्तांच्या संघामध्ये आनंद येतो, सुख प्राप्त होतं. ही दुसरी गिफ्ट म्हणजे रती प्राप्त होते. तिसरं गिफ्ट म्हणजे या 5 जे काही मुख्य रस आहेत या रसांमध्ये आदान प्रदान करण्याचं त्याला सौभाग्य प्राप्त होत असतं. तर हे सर्व भगवंतांच्या आणि गुरूंच्या माध्यमातून प्राप्त होत असतं. तर मी फक्त बोललो, मला देखील सर्व वैष्णवांनी आशीर्वाद द्या. मी प्रामाणिकपणे साधना करेल, या सर्व नियमांचं व्यवस्थित पालन करेल. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. कुणाला काही प्रश्न असतील मला नंतर भेटू शकता. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय. श्री चैतन्य महाप्रभू की जय. शिल प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. निथाई गौर प्रेमानंदी.